Hello and welcome to the Spiritual Odyssey with Nagar Rao. I'm your host Ashok Kadam, and I'm truly honored to bring you this space where music, memories and meaning come together. This podcast is about the wisdom, traditions and stories that shape who we are and the spirit that connects generations. In this episode, my father will be bringing us a powerful song about the dangers of alcohol. What begins as a habit can turn into intoxication, and it can really destroy peace, trust, and even entire families.
Correct.
Behind every glass of alcohol, there are silent tears of children, of spouses, of loved ones
really,
who suffer the consequences.
Very true.
This song is not just about the pain. It's a plea for awareness and a reminder, and a stark reminder that the strength of family lies in care, not in drinking.
Correct.
Here is Nagar Rao presenting to you with his heartfelt performance on the impact of alcohol.
Yeah. Thank you very much.
Darubaji chand mota white re. Darubaji chand mota white re. An yacha paye sar ghar dar vikal. An yacha paye sar ghar dar vikal. Hey, darubaji chand mota white re. Darubaji chand mota white re. An yacha paye sar ghar dar vikal. An yacha paye sar ghar dar vikal. दारू पिऊन पिऊन बनला नंगा भिकारी कोणी न जवळ येईत याच्या शेजारी अहो दारू पिऊन पिऊन बनला नंगा भिकारी कोणी न जवळ येईत याच्या शेजारी दारोदारी फिरतो दारोदारी फिरतो संसाराच झालं वाटोळ आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल घरात अनाज नाही त्याचे पोर उपाशी अहो घरात अनाज नाही त्याचे पोर उपाशी अन्न अन्न म्हणून बोलती प्रिय आईशी अन्न अन्न म्हणून बोलती प्रिय आईशी आई पदर पसरी अहो आई पदर पसरी तिला काही न सुचलं आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल अहो दारूबाजी छंद मोठा वाईट रे दारूबाजी छंद मोठा वाईट रे आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल गावातील लोक सारे भक्ती वाईटांनी अहो गावातील लोक सारे भक्ती वाईटांनी अरे भिकारी अव दसा आली दारूबाजीनी भिकारी अव दसा आली दारूबाजीनी पश्चाताप करतो पश्चाताप करतो दुःख मनात रोतल आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल हे दारूबाजी छंद मोठा वाईट रे दारूबाजी छंद मोठा वाईट रे आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल आणि याच्या पायी सार घर दार विकल
This was such a deep awareness,
you know, awareness that you have just, you know, actually brought us and you have flagged actually, you know, a very imminent and ongoing issue.
How the families are destroying, being destroyed
that's,
by them.
It's really agonizing
for
me.
Very much.
So my dear viewers, you know, thank you for listening and joining us, you know. Sorry, I was drinking water, not alcohol.
No.
I'm a teetotaler, by the way. Because, you know, but on a serious note, alcohol actually may promise joy, you know, a kind of intoxication for a temporary, you know, time. But more often than not, it brings only loss.
Addiction.
Yes, addiction becomes an ongoing, you know, the consequence, and there is no escaping from that path.
थोड़ा नहीं गोड़ बरा
करेक्ट थोड़ा नहीं गोड़ बरा है पर
अति तिथे माती,
अति केलं तर माती. एक्झॅक्टली. सो फॉर शुअर इट विल ब्रिंग ओनली लॉस यू नो इफ यू कीप डूइंग इट टू ऑफ्टन. या सो फॅमिलीज ऍक्च्युली थ्राईव्ह ऑन लव अँड रेस्पेक्ट अँड टुगेदरनेस, नॉट इंटॉक्सिकेशन. This has been a truly spiritual odyssey with Nagar Rao. I'm your host Ashok Kadam, and until next time, may we all choose habits that protect, not harm, the bonds we hold most dear. Thank you.
Dhanyavaad.
Thank you.
Dhanyavaad.